आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. 18व्या लोकसभेचें पयलें अधिवेशन आज सुरू जातलें. अधिवेशनांत नव्यान वेंचून आयिल्ल्या खासदारांक सोपूत दितले. हंगामी सभापती म्हण नेमिल्ले भाजपचे वरिष्ठ खासदार भरत रुहाळी मेहताब नव्यान वेंचून आयिल्ल्या लोकसभा खासदारांक सोपूत दितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे 27 जूनाक लोकसभा आनी राज्यसभेच्या संयुक्त बसकेंत अभिभाषण जातलें. राज्यसभेचे अधिवेशन या महिन्याच्या 27 तारखेक सुरू जातले. संसदेचे अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 3 तारखेक सोपले. घर मंत्री अमित शाह हांणी भारतीय हवामान खात्याक आनी केंद्रीय उदका आयोगाक हुंवाराचे बरे तरेन वेवस्थापन करपा खातीर न्हयांच्या उदका पातळीची अदमास पद्दत सुदारपाचे यत्न करचे अशे निर्देश दिल्या. हुंवार वेवस्थापनाचे तयारेचो नियाळ घेवपा खातीर नवी दिल्लीन शाह हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय बसका जाली. देशान हुंवाराचे धोके उणे करपा खातीर व्यापक आनी दूरगामी धोरणाची अंमलबजावणी करपा खातीर दीर्घकालीन उपाय येवजण्यांचो नियाळ घेतलो. वीज पडपा संबंधी IMD अलर्ट्स SMS TV FM रेडिओ आनी हेर माध्यमांतल्यान लोकां मेरेन पावोवचे अशे निर्देश तांणी दिले. वेगवेगळ्या खात्यांनी विकसीत केल्ल्या हवामान पावस आनी हुंवाराची शिटकावणी संबंधित एप्स एकत्रीत करपाच्या गरजेचे तांणी भर दिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशांतले आपत्ती वेवस्थापन शून्य जिवीतहानी हे उद्दिष्ट दवरून मुखार वता अशे शाह हांणी या वेळार सांगले. हुंवाराच्या अदमासाक वापरिल्ल्या सगळ्या उपकरणांच्या कार्यपद्धतीची चौकशी पुराय करपाचो निर्देश तांणी केंद्रीय उदका आयोगाक आनी हवामान खात्याक दिलो. तशेंच सगळ्या मुखेल धरणांचे हुंवाराचे दार बऱ्या स्थितीन आशिल्ल्याची खात्री करपाचे निर्देश तांणी दिले. केंद्रीय उदका आयोगाची हुंवार निरीक्षण केंद्रां देशाच्या गरजांप्रमाण आनी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाण आसूंक जाय अशें तांणी सांगले. जलशक्ती मंत्री CR पाटील, घर राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय घर सचिव, वेगवेगळ्या मंत्रालयान खात्यांचे सचिव आनी वरिष्ठ अधिकारी या बसकेक हजर आशिल्ले. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणुकेन काल वट्ट 52.12% मतदान झाले. काल सकाळी 8 वरांचेर हे मतदान सुरू झाले. साश्ट तालुक्यात हेर 3 पंचायतींच्या दरेकी 1 प्रभागाखातीर पोटवेचणूक झाली. तातूंतल्या राशोल पंचायतीच्या प्रभाग 5 खातीर 77.69%, सरावली पंचायतीच्या प्रभाग 2 खातीर 70.57%, असोर्णा पंचायतीच्या प्रभाग 1 खातीर 60.87%, तर केपे तालुक्यातल्या शेल्डे पंचायतीच्या प्रभाग 2 खातीर 85.09% मतदान झाले. हे मतदान कसल्या आडखळी विना पार पडले अशी माहिती प्रशासनाकडल्यान मिळली. काल सगळ्यांचे लक्ष बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणुकेचेर लागिल्ले. आदले वांगडी अपात्र ठरिल्ल्यान ही पोटवेचणूक जाल्ली. हे वेचणुकेन आप पक्षाचे वतीन जोसेफ पिमेंटा तर अपक्ष म्हणून ग्रेफेन्स फर्नांदीस, रॉयला फर्नांदीस आनी फ्रँक फर्नांदीस हेर 3 उमेदवार रिंगणांत उभे आशिल्ले. आज सकाळी मडगांवां मतमेजणी जावपाची आसून सकाळी 11 वरां मेरेन निकाल स्पश्ट जातले असो अदमास उक्तायला. फोंडे तालुक्यातल्या 4 पंचायत पोटवेचणुके खातीर मतदान काल जाले. काल सकाळी 8 वरांचेर हे मतदान सुरू जाल्ले. फोंडे तालुक्यात 4 पंचायतीच्या दरेकी 1 प्रभागाखातीर ही पोटवेचणूक जाली. तातूंतल्या वळवय पंचायतच्या प्रभाग 2 खातीर 93.98%, केरी पंचायतच्या प्रभाग 3 खातीर 74.68%, कुणय पंचायतीच्या प्रभाग 7 खातीर 89.53%, तर बोरी पंचायतीच्या प्रभाग 11 खातीर 83.28% मतदान झाले. हे मतदान कसले आडखळी विना पार पडले अशी माहिती प्रशासनाकडल्यान मिळली. आज सकाळी फोंड्या मतमेजणी जातली. सकाळी 11 वरां मेरेन निकाल स्पश्ट जातले असो अदमास उक्तायला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.